कलाभ्यां चूडालंकृत शशिकलाभ्यां निज तपः फलाभ्यां भक्तेषु प्रकटित फलाभ्यां भवतु मे शिवाभ्यामस्तो कर्तृ भुवन शिवाभ्यां हृदि पुनः भवाभ्यामानन्द स्फुरदनुभवाभ्यां नतिरियम् गलन्ति शम्भो त्वच्चरित सरित किल्बिषरजो दलन्ति धीकुल्पा सरणिषु पतन्ति विजयताम् दिशन्ति संसार भ्रमण परितापोपशमनम् वसन्ति मच्चेतो हृद भुवि शिवानन्द लहरी त्रयी वेद्यम् हृद्यम् त्रिपुरहरमाद्यम् त्रिनयनम् जटाभारोदारम् चलदुरगहारम् मृगधरम् महादेवम् देवम् मयि सदय भावम् पशुपतिम् चिदालम्बम् साम्बम् शिवमति विडम्बम् हृदि भजे सहस्रम् वर्तन्ते जगति विबुधा क्षुद्र फलदा न मन्ये स्वप्ने वा तदनुसरणम् तत्कृत फलम् हरिब्रह्मादीनामपि निकटभाजामसुलभम् चिरम् याचे शम्भो शिव तव पदाम्भोज भजनम् स्मृतौ शास्त्रे वैद्ये शकुन कविता गान फणितौ पुराणे मन्त्रे वा स्तुति नटन हास्येष्व चतुरः कथम् राज्ञाम् प्रीतिर्भवति मयि कोऽहम् पशुपते पशुम् माम् सर्वज्ञ प्रथित कृपया पालय विभो घटो वा मृत्पिण्डोऽप्यणुरपि च धूमोऽग्निरचलः पटो वा तन्तुर्वा परिहरति किम् घोरशमनम् वृथा कण्ठक्षोभम् वहसि तरसा तर्कवचसा पदाम्भोजम् शम्भोर्भज परमसौख्यम् व्रजसुधीः मनस्ते पादाब्जे निवसतु वचस्तोत्र फणितौ करौ चाभ्यर्चायाम् श्रुतिरपि कथा कर्णन विधौ तव ध्याने बुद्धिर्नयनयुगलं मूर्ति विभवे परग्रन्थान् कैर्वा परम शिव जाने परमतः यथा बुद्धिः शुक्तौ रजतमिति काचास्मणि मणिः जले पैष्टे क्षीरम् भवति मृगतृष्णासु सलिलम् तथा देव भ्रान्त्या भजति भवदन्यम् जडजनो महादेवेशम् त्वाम् मनसि च नमत्वा पशुपते गभीरे कासारे विशति विजने घोर विपिने विशाले शैले च भ्रमति कुसुमार्थम् जडमतिः समर्प्यैकम् चेतः सरसि जमुमानाथ भवते सुखेनावस्थातुम् जन इह न जानाति किमहो नरत्वम् देवत्वम् न गमनमृगत्वम् मशकता पशुत्वम् कीटत्वम् भवतु विहगत्वादि जननम् सदा त्वत्पादाब्जे स्मरण परमानन्द लहरी विहारासक्तम् चेद् हृदयमिह किम् तेन वपुष तदितरो नरो वा यः कश्चिद्भवतु भव किम् तेन भवति यदीयम् हृत्पद्मम् यदि भवदधीनम् पशुपते तदीयस्त्वम् शम्भो भवसि भवभारम् च वहसि गुहायाम् गेहे वा बहिरपि वने वा द्रिशिखरे जले वा वह्नौ वा वसतु वसते किम् वद फलम् सदा यस्यैवान्तःकरणमपि शम्भो तव पदे स्थितम् चेद्योगोऽसौ स च परमयोगी स च सुखी असारे संसारे निज भजन दूरे जडधिया भ्रमन्तम् मामन्धम् परम कृपया पातुमुचितम् मदन्यः को दीनस्तव कृपण रक्षाति निपुणः त्वदन्यः को वा मेऽत्र जगति शरण्यः पशुपते प्रभुस्त्वम् दीनानाम् खलु परमबन्धुः पशुपते प्रमुख्योऽहम् तेषामपि किमुत बन्धुत्वमनयोः त्वयैव क्षन्तव्या शिवमदपराधाश्च सकलाः प्रयत्नात् कर्तव्यम् मदवनमियम् बन्धुसरणिः उपेक्षा नो चेत् किन्न हरसि भवद्ध्यान विमुखा दुरासा भूयिष्ठां विधिरिपिम शक्तो यदि भवान् शिरस्तत्त्वै धात्रं नन खलु सुवृत्तं पशुपते कथं वा निर्यत्रं करनखमुखेनैव दुलितम् विरिञ्चिर्दीर्घायुर्भवतु भवता तत्परशिरः चतुष्कं संरक्ष्यं स खलु भुवि दैन्यं लिखितवान् विचारः को वा मां विशद कृपया पाति शिवते कटाक्षं व्यापार स्वयमपि च दीनावनपरः फलाद्वा पुण्यानां मयि करुणया वा त्वयि विभो प्रसन्नेऽपि स्वामिन् भवदमलपादाब्जयुगलम् कथं पश्येयं मां सगयति नमः सम्भ्रमजुषा निलिम्पानां श्रेणिर्निज कनकमाणिक्यमकुटैः त्वमेको लोकानां परमफलदो दिव्यपदवी वहन्तस्त्वन्मूलं पुनरपि भजन्ते हरिमुखाः कियद्वा दाक्षिण्यं तव शिवमदाशा च कियति कदा वामद्रक्षां वहसि करुणापूरितदृश दुराशा भूयिष्ठे दुरधिपगृहद्वारघटके दुरन्ते संसारे दुरितनिलये दुःखजनके मदायासं किं न व्यपनयसि कस्योपकृतये वधेयं प्रीतिश्चेत्तव शिव कृतार्था खलु वयम् सदा मोहाटव्यां चरति युवतीनां कुचगिरौ नटत्या शाखा स्फटति झटिति स्वैरमभितः कपालिन् भिक्षो मे हृदय कपिमत्यन्त चपलम् दृढं भक्त्या बद्ध्वा शिव भवदधीनं कुरु विभो प्रतिदिवस सन्मार्ग घटितां स्मरारे मच्चेत स्फुट पट कुटीं प्राप्य विशदां जयस्वामिन् शक्त्या सह शिव गणैः सेवित विभो प्रलोभाद्यैरर्थाहरण परतं निगृहे प्रवेशोद्युक्तः सन् भ्रमति बहुधा तस्करपते इमं चेतश्चोरं कथमिह सहे शङ्कर विभो त्वाधीनं कृत्वा मयि निरपराधे कुरु कृपा करोमि त्वत्पूजां सपदि सुखदो मे भव विभो विधि त्वं विष्णु त्वं दिशसि खलु तस्याः फलमिति पुनश्च त्वां द्रष्टुं दिवे भुवि वहन् पक्षि मृगदा अदृष्ट्वा तत्खेदम् कथमिह सहे शङ्कर विभो कदा वा कैलासे कनकमणि सौधे सह गणैः वसन् शम्भोरग्रे स्फुटघटितमूर्धाञ्जलिपुटः विभो साम्ब स्वामिन् परम शिव पाहीति निगदन् विधातॄणाम् कल्पान् क्षणमिव विनेष्यामि सुखतः ब्रह्मादीनाम् जय जयमचोभिर्नियमिनाम् गणानाम् केलीभिर्मदकलमहोक्षस्य ककुदे स्थितम् नीलग्रीवम् त्रिनयनमुमाश्लिष्टवपुषम् कदा त्वाम् पश्येयम् करधृतमृगम् खण्डपरशुम् कदा वा त्वाम् दृष्ट्वा गिरिश तव भव्याघ्रियुगलम् गृहीत्वा हस्ताभ्याम् शिरसि नयने वक्षसि वहन् समाश्लिष्याघ्राय स्फुट जल जगन्धान् परिमलान् अलभ्याम् ब्रह्माद्ये मुदमनुभविष्यामि हृदये करस्थे हे माद्रौ गिरिश निकटस्थे धनपतौ गृहस्थे स्वर्भूजामर सुरभिचिन्ता मणिगणे शिरस्थे शीतांशौ चरणयुगलस्थेऽखिल शुभे कमर्थम् दासेऽहम् भवतो भवदर्थम् मम मनः सारूप्यम् तव पूजने शिव महादेवेति सङ्कीर्तने सामीप्यम् शिव भक्तिधुर्यजनता साङ्गत्य सम्भाषणे सालोक्यम् च चराचरात्मकतनुध्याने भवानीपते सायुज्यम् मम सिद्धमत्र भवति स्वामिन् कृतार्थोऽस्म्यहम् त्वत्पादाम्बुजमर्चयामि परमम् त्वाम् चिन्तयाम्यन्वहम् त्वामीशम् शरणम् व्रजामि वचसा त्वामेव याचे विभो वीक्षाम् मे दिश चाक्षुषीम् सकरुणाम् दिव्यैश्चिरम् प्रार्थिताम् शम्भो लोकगुरो मदीय मनसः सौख्योपदेशम् कुरु वस्त्रोधूतविधौ सहस्रकरत पुष्पार्चने विष्णुता गन्धे गन्धवहात्मतान्न पचने बर्हिर्मुखाध्यक्षता पात्रे काञ्चन गर्भतास्ति मयि चेत् बाले दुचूडामणे ಶುಶ್ರೂಷಾಂ ಕರವಾಣಿತೆ ಪಶುಪತೆ ಸ್ವಾಮಿನ್ ತ್ರಿಲೋಕಿ ಗುರು. ಪರಮೋಪಕಾರಕಮಿದಂ ತ್ವೇಕಂ ಪಶೂನಾಂ ಪತೇ ಪಶ್ಯನ್ ಕುಕ್ಷಿಗತಾನ್ ಚರಾಚರಗಣಾನ್ ಬಾಹ್ಯಸ್ಥಿತಾನ್ ರಕ್ಷಿತುಂ ಸರ್ವಾಮರ್ತ್ಯಪಲಾಯನೌಷಧಮತಿಜ್ವಾಲಾಕರಂ ಭೀಕರಂ ನಿಕ್ಷಿಪ್ತಂ ಗರಳಂ ಗಳೇನ ಗಳಿತಂ ನೋದ್ಗೇನ ಮೇವ ತ್ವಯ ಜ್ವಾಲೋಗ್ರಃ ಸಕಲಾಮರಾತಿ ಭಯದ ಕ್ಷ್ವೇಲ ಕಥಂ ವಾ ತ್ವಯ ದೃಷ್ಟಃ ಕಿಂಚ ಕರೇ ಧೃಥಃ ಕರತಲೆ ಕಿಂ ಪಕ್ವ ಜಂಬೂಫಲಂ ಜಿಹ್ವಾಯಾಂ ನಿಹಿತಶ್ಚ ಸಿದ್ಧ ಘುಟಿಕಾ ವಾ ಕಂಠ ದೇಶೇ ಭೃತಃ ಕಿಂ ತೇ ನೀಲಮಣಿರ್ವಿಭೂಷಣಮಯಂ ಶಂಭೋ ಮಹಾತ್ಮನ್ ವದ ನಾಲಂ ವಾ ಸಕೃದೇವ ದೇವ ಭವತಃ ಸೇವಾನತಿರ್ವಾನುತಿಃ ಪೂಜಾ ವಾ ಸ್ಮರಣಂ ಕಥಾಶ್ರವಣಮಪ್ಯಾಲೋಕನಂ ಮಾದೃಶಾಂ ಸ್ವಾಮಿನ್ನ ಸ್ಥಿರ ದೇವತಾನುಸರಣಯಾಸೇನ ಕಿಂ ಲಭ್ಯತೆ ಕಾ ವಾ ಮುಕ್ತಿರಿತಃ ಕುತೋ ಭವತಿ ಚೇತ್ ಕಿಂ ಪ್ರಾರ್ಥನೀಯಂ ತದಾ ಕಿಂ ಬ್ರೋಮಸ್ತವ ಸಾಹಸಂ ಪಶುಪತೆ ಕಸ್ಯಾಸ್ತಿ ಶಂಭೋ ಭವದ್ ಧೈರ್ಯಂ ಚೇದೃಶಮಾತ್ಮನ ಸ್ಥಿತಿರಿಯಂ ಚಾನ್ಯೈ ಕಥಂ ಲಭ್ಯತೆ ಭ್ರಶ್ಯದ್ ದೇವಗಣಂ ತ್ರಸನ್ಮುನಿಗಣಂ ನಶ್ಯತ್ ಪ್ರಪಂಚಂ ಲಯಂ ಪಶ್ಯನ್ ನಿರ್ಭಯ ಏಕ ಏವ ವಿಹರತ್ಯಾನಂದ ಸಾಂದ್ರೋ ಭವಾನ್ ಯೋಗಕ್ಷೇಮ ಧುರಂಧರಸ್ಯ ಸಕಲ ಶ್ರೇಯಃ ಪ್ರದೋದ್ಯೋಗಿನೋ ದೃಷ್ಟಾದೃಷ್ಟಮತೋಪದೇಶ ಕೃತಿನೋ ಬಾಹ್ಯಾಂತರವ್ಯಾಪಿನಃ ಸರ್ವಜ್ಞಸ್ಯ ದಯಾಕರಸ್ಯ ಭವತಃ ಕಿಂ ವೇದಿತವ್ಯಂ ಮಯಾ ಶಂಭೋ ತ್ವಂ ಪರಮಾಂತರಂಗ ಇತಿ ಮೇ ಚಿತ್ತೇ ಸ್ಮರಾಮ್ಯನ್ವಹಂ ಭಕ್ತೋ ಭಕ್ತಿ ಗುಣಾವೃತೇ ಮುದಮೃತ ಪೂರ್ಣೇ ಪ್ರಸನ್ನೇ ಮನಃ ಕುಂಭೇ ಸಾಂಬತ ವಾಂಘ್ರಿ ಪಲ್ಲವ ಯುಗಂ ಸಂಸ್ಥಾಪ್ಯ ಸಂವಿತ್ಫಲಂ ಸತ್ವಂ ಮಂತ್ರ ಮುದೀರಯನ್ ನಿಜ ಶರೀರಾಗಾರ ಶುದ್ಧಿಂ ವಹನ್ ಪುಣ್ಯಾಹಂ ಪ್ರಕಟೀಕರೋಮಿ ರುಚಿರಂ ಕಲ್ಯಾಣಮಾಪಾದಯನ್ ಆಮ್ನಾಯಾಂ ಬುಧಿಮಾದರೇಣ ಸುಮನಃ ಸಂಘಾ ಸಮುದ್ಯನ್ಮನೋ ಮಂಥಾನಂ ದೃಢ ಭಕ್ತಿರಜ್ಜು ಸಹಿತಂ ಕೃತ್ವಾ ಮಥಿತ್ವಾ ತತಃ ಸೋಮಂ ಕಲ್ಪತರುಂ ಸುಪರ್ವಸುರಭಿಂ ಚಿಂತಾಮಣಿಂ ಧೀಮತಾಂ ನಿತ್ಯಾನಂದ ಸುಧಾಂ ನಿರಂತರ ರಮಾ ಸೌಭಾಗ್ಯ ಮಾತನ್ವದೇ. ಪ್ರಾಕ್ ಪುಣ್ಯಾಚಲ ಮಾರ್ಗದರ್ಶಿತ ಸುಧಾ ಮೂರ್ತಿ ಪ್ರಸನ್ನ ಶಿವ ಸೋಮ ಸದ್ಗುಣ ಸೇವಿತೋ ಮೃಗಧರ ಪೂರ್ಣಸ್ತಮೋ ಮೋಚಕ ಚೇತ ಪುಷ್ಕರ ಲಕ್ಷಿತೋ ಭವತಿ ಚೇದಾನಂದ ಪಾಥೋ ನಿಧಿ ಪ್ರಾಗಲ್ಭೇನ ವಿಜೃಂಭತೆ ಸುಮನಸಾಂ ವೃತ್ತಿಸ್ತದಾ ಜಾಯತೆ. ಧರ್ಮೋ ಮೇ ಚತುರಂಘ್ರಿಕ ಸುಚರಿತ ಪಾಪಂ ವಿನಾಶಂ ಗತಂ ಕಾಮ ಕ್ರೋಧ ಮದಾದಯೋ ವಿಗಳಿತಃ ಕಾಲ ಸುಖಾವಿಷ್ಕೃತಃ ಜ್ಞಾನಾನಂದ ಮಹೌಷಧಿ ಸುಫಲಿತ ಕೈವಲ್ಯನಾಥೇ ಸದಾ ಮಾನ್ಯೇ ಮಾನಸ ಪುಂಡರೀಕ ನಗರೇ ರಾಜಾವತಂ ಸೇ ಸ್ಥಿತೇ. ಧೀಯಂತ್ರೇಣ ವಚೋ ಘಟೇನ ಕವಿತಾ ಕುಲ್ಯೋಪಕುಲ್ಯಾಕ್ರಮೈಃ ಆನೀತೈಶ್ಚ ಸದಾ ಶಿವಸ್ಯ ಚರಿತಾಂಭೋರಾಶಿ ದಿವ್ಯಾಮೃತೈಃ ಹೃತ್ಕೇದಾರಯುತಾಶ್ಚ ಭಕ್ತಿ ಕಲಮಾ ಸಾಫಲ್ಯ ಮಾತನ್ವತೇ. ದುರ್ಭಿಕ್ಷಾನ್ ಮಮ ಸೇವಕಸ್ಯ ಭಗವನ್ ವಿಶ್ವೇಶ ಭೀತಿ ಕುತಃ. ಚಿರೈಶ್ವರ್ಯಾಯ ಮೃತ್ಯುಂಜಯ ಸ್ತೋತ್ರ ಧ್ಯಾನನತಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣ ಸಪರ್ಯಾಲೋಕನಾ ಕರ್ಣನೆ ಜಿಹ್ವಾ ಚಿತ್ತ ಶಿರೋಂಘ್ರಿ ಹಸ್ತ ನಯನ ಶ್ರೋತ್ರೈರಹಂ ಪ್ರಾರ್ಥಿತೋ ಮಾಮ ಜ್ಞಾಪಯ ತನ್ನಿರೂಪಯ ಮುಹುರ್ ಮಾಮೇವ ಮಾಮೇವ ಚಹ. ಗಾಂಭೀರ್ಯಂ ಪರಿಖಾಪದಂ ಘನ ಧೃತಿ ಪ್ರಾಕಾರ ಉದ್ಯದ್ಗುಣಃ ತೋಮಶ್ಚಾಪ್ತ ಬಲಂ ಘನೇಂದ್ರಿಯ ಚಯೋ ದ್ವಾರಾಣಿ ದೇಹೇ ಸ್ಥಿತಃ. ವಿದ್ಯಾ ವಸ್ತು ಸಮೃದ್ಧಿರಿತ್ಯಖಿಲ ಸಾಮಗ್ರೀ ಸಮೇತೆ ಸದಾ ದುರ್ಗಾತಿ ಪ್ರಿಯ ದೇವ ಮಾಮಕ ಮನೋ ದುರ್ಗೇ ನಿವಾಸಂ ಕುರು. ಮಾಗಚ್ಛತ್ವಮಿತಸ್ತತೋ ಗಿರಿಶಭೋ ಮಪ್ಯೇವ ವಾಸಂ ಕುರು. ಸ್ವಾಮಿನ್ನಾದಿ ಕಿರಾತ ಮಾಮಕ ಮನಃ ಕಾಂತಾರ ಸೀಮಾಂತರೇ ವರ್ತಂತೆ ಬಹುಶೋ ಮೃಗಾ ಮದಜುಷೋ ಮಾತ್ಸರ್ಯ ಮೋಹದಯಃ ತಾನ್ ಹತ್ವಾ ಮೃಗಯಾ ವಿನೋದ ರುಚಿತಾ ಲಾಭಂಚ ಸಂಪ್ರಾಪ್ಸ್ಯಸಿ. ಕರಲಗ್ನ ಮೃಗ ಕರೀಂದ್ರ ಭಂಗೋ ಘರ ಶಾರ್ದೂಲ ವಿಖಂಡನೋಸ್ತ ಜಂತು ಗಿರಿಶೋ ವಿಷದಾ ಕೃತಿಶ್ಚ ಚೇತ ಕುಹರೇ ಪಂಚ ಮುಖೋಸ್ತಿ ಮೇ ಕುತೋಭೀ. ಛಂದಶಾಖಿ ಶಿಖಾನ್ವಿತೈರ್ದ್ವಿಜವರೈ ಸಂಸೇವಿತೆ ಶಾಶ್ವತೆ సౌఖ్యాపాదిని ఖేదభేదిని సుధాసారై ఫలైర్దీపితే చేతపక్షి శిఖామణే త్యజ వృథా సంచారమన్యైరలం నిత్యం శంకర పాద పద్మయుగళి నీడే విహారం కురు. ఆకీర్ణే నఖరాజి కాంతి విభవైరుద్యత్సుధావైభవైః ఆధౌ తేపి చ పద్మరాగలలితే హంస వ్రజైరాశ్రితే నిత్యం భక్తి వధూగణైశ్చ రహసి స్వేచ్ఛా విహారం కురు. స్థిత్వా మానస రాజ హంస గిరిజానాథాంఘ్రి సౌధాంతరే శంభుధ్యాన వసంత సంగిని హృదారామేఘ జీర్ణచ్ఛదాః స్రస్తా భక్తి లతా ఛటా విలసితా పుణ్య ప్రవాళశ్రుతాః దీప్యంతే గుణకోరకా జపవచః పుష్పాణి సద్వాసనా జ్ఞానానంద సుధామరందలహరి సంవిత్ ఫలాభ్యున్నతిః. నిత్యానంద రసాలయం సురముని స్వాంతాంబుజాతాశ్రయం స్వచ్ఛం సద్విజ సేవితం కలుషహృత్ సద్వాసనావిష్కృతం శంభుధ్యాన సరోవరం వ్రజమనో హంసావతం సస్థిరం కిం క్షుద్రాశ్రయ పల్వల భ్రమణ సంజాత శ్రమం ప్రాప్స్యసి. ఆనందామృత పూరితాం హరపదాం భోజాలవాలోద్యత స్థైర్యోపఘ్నముపేత్య భక్తిలతిక శాఖోపశాఖాన్విత ఉచ్చైర్మానసకాయమాన పటలీమాక్రమ్య నిష్కల్మష నిత్యాభీష్ట ఫలప్రదా భవతు మే సత్కర్మ సంవర్ధిత. సంధ్యారంభ విజృంభితం శృతి శిరస్థానాంతరాధిష్ఠితం స ప్రేమ భ్రమరాభిరామ మమసకృత్ సద్వాసనాశోభితం భోగీంద్రాభరణం సమస్త సుమన పూజ్యం గుణావిష్కృతం సేవే శ్రీగిరిమల్లికార్జున మహాలింగం శివాలింగితం. పంచేషుణాచాదృతః సత్పక్షః సుమనోవనేషు స పునః సాక్షాన్మదీయే మనో రాజీవే భ్రమరాధిపో విహరతాం శ్రీశైలవాసీ విభుః. కారుణ్యామృతవర్షిణం ఘన విపత్ గ్రీష్మచ్చిదాకర్మఠం विद्यासस्य फलोदयाय सुमनस्सं सेव्यमिच्छाकृतिम् नृत्यद्भक्तमयूरमद्रिनिलयम् चञ्चज्जटामण्डलम् शम्भो वाञ्छति नीलकन्धर सदा त्वां मे मनश्चातकः आकाशेन शिखी समस्तफणिनां नेत्रकलापीनता अनुग्राहि प्रणवोपदेशनिनदैः के कीर्तियोगीयते श्यामां शैलसमुद्भवां घनरुचिं दृष्ट्वा नटन्तं मुदा वेदान्तोपवने विहाररसिकं तं नीलकण्ठं भजे सन्ध्याघर्मदिनात्ययो हरिकराघातप्रभूतानकध्वानो वारिदगर्जितं दिविशदं दृष्टिच्छटा चञ्चला भक्तानां परितोषबाष्पविदति वृष्टिर्मयूरी शिवा यस्मिन्नुज्ज्वलताण्डवं विजयते तं नीलकण्ठं भजे आध्यायामि ततेजसे श्रुतिपदे वेद्याय साध्यायते विद्यानन्दमयात्मने त्रिजगतः संरक्षणोद्योगिने ध्येयायाखिलयोगिभिः सुरगणैर्गेयाय मायाविने संयक्ताण्डव सम्भ्रमाय जटिने सेयं नतिः शम्भवे नित्याय त्रिगुणात्मने पुरजिते कात्यायनी श्रेयसे सत्यायादिकुटुम्बिने मुनिमनः प्रत्यक्ष चिन्मूर्तये माया सृष्ट जगत्त्रयाय सकलां नायान्त सञ्चारिणे सायं ताण्डव सम्भ्रमाय जटिने सेयं नतिः शम्भवे नित्यं सोदर पोषणाय सकलानुद्दिश्य वित्ताशया व्यर्थं पर्यटनं करोमि भवतः सेवां न जाने विभो मज्जन्मान्तर पुण्यपाकबलतस्त्वं सर्वसर्वान्तरः तिष्ठस्येव हितेन वा पशुपते ते रक्षणीयोऽस्म्यहम् एको वारिजबान्धव क्षितिनभो व्याप्तं तमो मण्डलम् भित्त्वा लोचन गोचरोऽपि भवति त्वं कोटिसूर्यप्रभः वेद्यः किन्न भवस्य हो घनतरं कीदृं भवेन्मत्तमः तत्सर्वं व्यपनीय मे पशुपते साक्षात् प्रसन्नो भव हंस पद्मवनं समिच्छति यथा नीलाम्बुदं चातकः कोकः कोकनद प्रियं प्रतिदिनं चन्द्रं चकोरस्तथा चेतो वाञ्छति मामकं पशुपते चिन्मार्गमृग्यं विभो गौरीनाथ भवत्पदाब्जयुगलं क ಕೈವಲ್ಯ ಸೌಖ್ಯಪ್ರದಂ ರೋಧಸ್ತೋಯ ಹೃತಶ್ರಮೇಣ ಪಥಿ ಕಶ್ಚಾಯಾಂತರೋರ್ವೃಷ್ಟಿತಃ ಭೀತಸ್ವಸ್ಥ ಗೃಹಂ ಗೃಹಸ್ಥಮತಿಥಿರ್ ದೀನಃ ಪ್ರಭುಂ ಧಾರ್ಮಿಕಂ ದೀಪಂ ಸಂತಮಸಾಕುಲಶ್ಚ ಶಿಖಿನಂ ಶೀತಾವೃತಸ್ತ್ವಂ ತಥಾ ಚೇತಃ ಸರ್ವಭಯಾಪಹಂ ವ್ರಜ ಸುಖಂ ಶಂಭೋಪದಾಂಭೋರುಹಂ. ಸಂತತಿರಯಸ್ಕಾಂತೋಪಲಂ ಸೂಚಿಕಾ ಸಾಧ್ವೀನೈಜ ವಿಭುಂ ಲತಾಕ್ಷಿತಿರುಹಂ ಸಿಂಧುಃ ಸರಿದ್ವಲ್ಲಭಂ ಪ್ರಾಪ್ನೋತೀಹ ಯಥಾ ತಥಾ ಪಶುಪತೇ ಪಾದಾರವಿಂದದ್ವಯಂ ಚೇತೋ ವೃತ್ತಿರುಪೇತ್ಯತಿಷ್ಠತಿ ಸದಾ ಸಾ ಭಕ್ತಿರಿತ್ಯುಚ್ಯತೆ. ಆನಂದಾಶ್ರುಭಿರಾತನೋತಿ ಪುಲಕಂ ನೈರ್ಮಲ್ಯತಶ್ಚಾದನಂ ವಾಚಾ ಶಂಖಮುಖೇ ಸ್ಥಿತೈಶ್ಚ ಜಠರಾಪೂರ್ತಿಂ ಚರಿತ್ರಾಮೃತೈಃ ರುದ್ರಾಕ್ಷೈ ಭಸಿತೇನ ದೇವ ವಪುಷೋ ರಕ್ಷಾಂ ಭವದ್ಭಾವನಾ. ಪರ್ಯಂಕೇ ವಿನಿವೇಶ್ಯ ಭಕ್ತಿ ಜನನಿ ಭಕ್ತಾರ್ಭಕಂ ರಕ್ಷತಿ. ಮಾರ್ಗಾವರ್ತಿತ ಪಾದುಕ ಪಶುಪತೇ ರಂಗಸ್ಯ ಕೂರ್ಚಾಯತೆ ಗಂಡೂಶಾಂಬುನಿಷೇಚನಂ ಪುರರಿಪುರ್ ದಿವ್ಯಾಭಿಷೇಕಾಯತೆ. ಕಿಂಚಿತ್ ಭಕ್ಷಿತ ಮಾಂಸ ಶೇಷ ಕವಣಂ ನವ್ಯೋಪಹಾರಾಯತೆ. ಭಕ್ತಿ ಕಿನ್ನ ಕರೋತ್ಯಹೋ ವನಚರೋ ಭಕ್ತಾವತಂ ಸಾಯತೆ. ವಕ್ಷಸ್ತಾಡನ ಮಂತ್ರಕಸ್ಯ ಕಠಿನಾಪಸ್ಮಾರ ಸಂಮರ್ದನಂ ಭೂಭೃತ್ ಪರ್ಯಟನಂ ನಮತ್ ಸುರಶಿರ ಕೋಟೀರ ಸಂಘರ್ಷಣಂ. ಕರ್ಮೇದಂ ಮೃದುಲಸ್ಯ ತಾವಕ ಪದ ದ್ವಂದ್ವಸ್ಯ ಗೌರೀಪತೆ. ಮಚ್ಚೇತೋ ಮಣಿಪಾದುಕಾ ವಿಹರಣಂ ಶಂಭೋ ಸದಾಂಗೀ ಕುರು. ವಕ್ಷಸ್ತಾಡನ ಶಂಕಯ ವಿಚಲಿತೋ ವೈವಸ್ವತೋ ನಿರ್ಜರಾಃ ಕೋಟೀರೋಜ್ವಲ ರತ್ನ ದೀಪ ಕಲಿಕ ನೀರಾಜನಂ ಕುರ್ವತೆ. ದೃಷ್ಟ್ವಾ ಮುಕ್ತಿವಧೂಸ್ತನೋತಿ ನಿಭೃತಾಶ್ಲೇಷಂ ಭವಾನೀಪತೆ. ಯಚ್ಚೇತಸ್ತವ ಪಾದ ಪದ್ಮ ಭಜನಂ ತಸ್ಯೇಹ ಕಿಂ ದುರ್ಲಭಂ. ಕ್ರೀಡಾರ್ಥಂ ಸೃಜಸಿ ಪ್ರಪಂಚಮಖಿಲಂ ಕ್ರೀಡಾ ಮೃಗಸ್ತೆ ಜನಾಃ. ಯತ್ಕರ್ಮಾಚರಿತಂ ಮಯಾ ಚ ಭವತ ಪ್ರೀತ್ಯೈ ಭವತ್ಯೇವ ತತ್. ಶಂಭೋ ಸ್ವಸ್ಯ ಕುತೂಹಲಸ್ಯ ಕರಣಂ ಮಚ್ಚೇಷ್ಟಿತಂ ನಿಶ್ಚಿತಂ. ತಸ್ಮಾನ್ ಮಾಮಕ ರಕ್ಷಣಂ ಪಶುಪತೆ ಕರ್ತವ್ಯಮೇವ ತ್ವಯಾ. ಬಹುವಿಧ ಪರಿತೋಷ ಬಾಷ್ಪ ಪೂರ ಸ್ಫುಟ ಪುಲಕಾಂಕಿತ ಚಾರು ಭೋಗ ಭೂಮಿಂ ಶಿರಪದ ಫಲಕಾಂಕ್ಷಿ ಸೇವ್ಯಮಾನ ಪರಮ ಸದಾ ಶಿವ ಭಾವನಾಂ ಪ್ರಪದ್ಯೆ. ಅಮಿತ ಮುದ ಮೃತಂ ಮುಹುರ್ದುಹಂತಿ ವಿಮಲ ಭವತ್ಪದ ಘೋಷಮಾವಸಂತಿ ಸದಯ ಪಶುಪತೆ ಸುಪುಣ್ಯ ಪಾಕಂ ಮಮ ಪರಿಪಾಲಯ ಭಕ್ತಿ ಧೇನು ಮೇಕಂ. ಜಡತಾ ಪಶುತ ಕಳಂಕಿತ ಕುಟಿಲ ಚರತ್ವಂಚ ನಾಸ್ತಿ ಮಯಿ ದೇವ ಅಸ್ತಿ ಯದಿ ರಾಜ ಮೌಳೆ ಭವದಾಭರಣಸ್ಯ ನಾಸ್ಮಿ ಕಿಂ ಪಾತ್ರಂ. ಅರಹಸಿ ರಹಸಿ ಸ್ವತಂತ್ರ ಬುದ್ಧ್ಯಾ ವರಿವಸಿತುಂ ಸುಲಭ ಪ್ರಸನ್ನ ಮೂರ್ತಿ ಅಗಣಿತ ಫಲದಾಯಕ ಪ್ರಭುರ್ಮೇ ಜಗದಧಿಕೋ ಹೃದಿ ರಾಜಶೇಖರೋಸ್ತಿ. ಭಕ್ತಿ ಗುಣ ಕುಂಚಿತ ಭಾವ ಚಾಪಯುಕ್ತೈ ಶಿವ ಸ್ಮರಣ ಬಾಣ ಗಣೇರಮೋಘೈ ನಿರ್ಜಿತ್ಯ ಕಿಲ್ಪಿಷರಿಪುನ್ ವಿಜಯೀ ಸುಧೀಂದ್ರ ಸಾನಂದಮಾವಹತಿ ಸುಸ್ಥಿರ ರಾಜಲಕ್ಷ್ಮೀ. ಧ್ಯಾನಾಂಜನೇನ ಸಮವೇಕ್ಷ್ಯ ತಮಃ ಪ್ರದೇಶಂ ಭಿತ್ವಾ ಮಹಾಬಲಿಭಿರೀಶ್ವರ ನಾಮ ಮಂತ್ರೈಃ ದಿವ್ಯಾಶ್ರಿತಂ ಭುಜಗ ಭೂಷಣ ಮುದ್ವಹಂತಿ ಯೇ ಪಾದ ಪದ್ಮಮಿಹತೆ ಶಿವತೆ ಕೃತಾರ್ಥಃ. ಭೂದಾರತಾಮುದವಹದ್ಯದಪೇಕ್ಷಯ ಶ್ರೀಭೂದಾರಯೇವ ಕಿಮತಃ ಸುಮತೆ ಲಭಸ್ವ. ಕೇದಾರ ಮಾಕಲಿತ ಮುಕ್ತಿ ಮಹೌಷಧೀನಾ ಪಾದಾರವಿಂದ ಭಜನಂ ಪರಮೇಶ್ವರಸ್ಯ. ಆಶಾಪಾಶ ಕ್ಲೇಶ ದುರ್ವಾಸನಾದಿ ಭೇದೋದ್ಯುಕ್ತೈ ದಿವ್ಯ ಗಂಧೈರ ಮಂದೈ ಆಶಾಶಾಟೀಕಸ್ಯ ಪಾದಾರವಿಂದಂ ಚೇತಃ ಪೇಟೀಂ ವಾಸಿತಾ ಮೇತನೋತು. ಕಲ್ಯಾಣಿನಂ ಸರಸಚಿತ್ರಗತಿಂ ಸವೇಗಂ ಸರ್ವೇಂಗಿತಜ್ಞಮನಘಂ ಧ್ರುವಲಕ್ಷಣಾಢ್ಯಂ ಚೇತಸ್ತು ರಂಗಮಧಿರುಹ್ಯ ಚರಸ್ಮರಾರೇ ನೇತಃ ಸಮಸ್ತ ಜಗತಾಂ ವೃಷಭಾಧಿರೂಢ. ಭಕ್ತಿರ್ಮಹೇಶ ಪದ ಪುಷ್ಕರ ಮಾವಸಂತಿ ಕಾದಂಬಿನೇವ ಕುರುತೆ ಪರಿತೋಷವಶಂ सम्पूरितो भवति यस्य मनस्तटाकः जन्म सस्यमखिलं सफलं च नान्यत् बुद्धिस्थिरा भवितुमीश्वरपादपद्मसत्ता वधूर्विरहिणीव सदा स्मरन्ति सद्भावना स्मरण दर्शन कीर्तनादि सम्मोहितैव शिव मन्त्र जपेन विन्ते सदुपचार विधिष्वनुबोधिताम् सविनयाम् सुहृदम् समुपाश्रिता मम समुद्धर बुद्धिमिमां प्रभो वरगुणेन न ओढवधूमिव नित्यं योगि मनः सरोजदल सञ्चारक्षमस्त्वत्क्रमः शम्भो तेन कथम् कठोरयमराड्वक्षकवाटक्षतिः अत्यन्तम् मृदुलम् त्वदङ्घ्रियुगलम् हा मे मनश्चिन्तयत् ये तल्लोचन गोचरम् कुरु विभो हस्तेन संवाहये येष्यत्येष जनिम् मनोऽस्य कठिनम् तस्मिन्नटानीतिमद् रक्षायै गिरिसीम्नि कोमलपदन्यासः पुराभ्यासितः नो चेदिव्यगृहान्तरेषु सुमनस्तल्पेषु वेद्यादिषु प्राय सत्सु शिलातलेषु नटनम् शम्भो किमर्थम् तव कञ्चिद्ध्यान समाधिभिश्च नतिभिः कञ्चित् कथा कर्णनैः कञ्चित् कञ्चिदवेक्षणैश्च नुतिभिः कञ्चिद् दशामीदृशी यः प्राप्नोति मुदा त्वदर्पितमना जीवन् स मुक्तः खलु बाणत्वम् वृषभत्वमर्धवपुष भार्यात्वमार्यापते घोणित्वम् सखित मृदङ्गवहत चेत्यादिरूपम् दधौ त्वत्पादे नयनार्पणम् च कृतवान् त्वद्देहभागो हरिः पूज्यात् पूज्यतरः स एव हि न चेत् को वा तदन्योऽधिकः जननमृत्युयुतानाम् सेवया देवतानाम् न भवति सुखलेशः संशयो नास्ति तत्र अजनिममृतरूपम् साम्बमीशम् भजन्ते य इह परमसौख्यम् ते हि धन्या लभन्ते शिव तव परिचर्या सन्निधानाय गौर्या भव मम गुणधुर्या ಸ್ಯೇ ಸಕಲ ಭುವನ ಬಂಧೋ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸಿಂಧೋ ಸದಯ ಹೃದಯ ಗೇಹೆ ಸರ್ವದಾ ಸಂವಸತ್ವಂ ಜಲಧಿಮಥನ ದಕ್ಷೋ ನೈವ ಪಾತಾಳ ಭೇದಿ ನಚ ವನ ಮೃಗಯಾಯಾಂ ನೈವ ಲುಬ್ಧ ಪ್ರವೀಣಃ ಅಶನ ಕುಸುಮ ಭೂಷಾ ವಸ್ತ್ರ ಮುಖ್ಯಾಂ ಸಪರ್ಯಾಂ ಕಥಯ ಕಥಮಹಂ ತೇ ಕಲ್ಪಯಾ ನೀಂದು ಮೌಳೆ ಪೂಜಾ ದ್ರವ್ಯ ಸಮೃದ್ಧಯೋ ವಿರಚಿತ ಪೂಜಾಂ ಕಥಂ ಕುರ್ಮಹೇ ಪಕ್ಷಿತ್ವಂ ನ ಚ ವಾಕಿಟಿತ್ವಮಪಿ ನ ಪ್ರಾಪ್ತಂ ಮಯಾ ದುರ್ಲಭಂ ಜಾನೇ ಮಸ್ತಕಮಂಘ್ರಿ ಪಲ್ಲವಮುಮಾ ಜಾನೇ ನ ತೇಹಂ ವಿಭೋ ನ ಜ್ಞಾತಂ ಹಿ ಪಿತಾಮಹೇನ ಹರಿಣ ತತ್ವೇನ ತದ್ರೂಪಿಣ ಅಶನಂ ಗರಳಂ ಫಣೀಕಲಾಪೋ ವಸನಂ ಚರ್ಮ ಚ ವಾಹನಂ ಮಹೋಕ್ಷಃ ಮಮ ದಾಸ್ಯಸಿ ಕಿಂ ಕಿಮಸ್ತಿ ಶಂಭೋ ತವ ಪಾದಾಂಬುಜ ಭಕ್ತಿಮೇವ ದೇಹಿ ಯದಾ ಕೃತಾಂಭೋ ನಿಧಿ ಸೇತು ಬಂಧನಃ ಕರಸ್ಥಲಾಧ ಕೃತ ಪರ್ವತಾಧಿಪಃ ಭವಾನಿ ತೇ ಲಂಘಿತ ಪದ್ಮ ಸಂಭವಃ ತದಾ ಶಿವಾರ್ಚಾಸ್ತವ ಭಾವನ ಕ್ಷಮಃ ನತಿಭಿರ್ನುತಿಭಿಸ್ತ್ವಮೀಶ ಪೂಜಾ ವಿಧಿಭಿರ್ಧ್ಯಾನ ಸಮಾಧಿಭಿರ್ನ ತುಷ್ಟಃ ಧನುಷಾ ಮುಸಲೇನ ಚಾಶ್ಮಭಿರ್ವಾ ವದತೆ ಪ್ರೀತಿಕರಂ ತಥಾ ಕರೋಮಿ ವಚಸಾ ಚರಿತಂ ವದಾಮಿ ಶಂಭೋಃ ಅಹಮುದ್ಯೋಗ ವಿಧಾಸುತೇ ಪ್ರಸಕ್ತಃ ಮನಸಾಕೃತಿಮೀಶ್ವರಸ್ಯ ಸೇವೇ ಶಿರಸ ಚೈವ ಸದಾ ಶಿವಂ ನಮಾಮಿ ಆದ್ಯಾ ವಿದ್ಯಾ ಹೃದ್ಗತಾ ನಿರ್ಗತಾಸೀತ್ ವಿದ್ಯಾ ಹೃದ್ಯಾ ಹೃದ್ಗತಾ ತ್ವತ್ಪ್ರಸಾದಾತ್ ಸೇವೇ ನಿತ್ಯಂ ಶ್ರೀಕರಂ ತ್ವತ್ಪದಾಬ್ಜಂ ಭಾವೇ ಮುಕ್ತೇ ಭಾಜನಂ ರಾಜಮೌಳೇ ದೂರೀಕೃತಾನಿ ದುರಿತಾನಿ ದುರಕ್ಷರಾಣಿ ದೌರ್ಭಾಗ್ಯ ದುಃಖ ದುರಹಂಕೃತಿ ದುರ್ವಚಾಂಸಿ ಸಾರಂ ತ್ವದೀಯ ಚರಿತಂ ನಿತರಾಂ ಪಿಬಂತಂ ಗೌರೀಶ ಮಾಮಿಹ ಸಮುದ್ಧರ ಸತ್ಕಟಾಕ್ಷೈಃ ಸೋಮಕಳಾಧರ ಮೌಳೌ ಕೋಮಲ ಘನ ಕಂಧರೇ ಮಹಾಮಹಸಿ ಸ್ವಾಮಿನಿ ಗಿರಿಜಾನಾಥೇ ಮಾಮಕ ಹೃದಯಂ ನಿರಂತರಂ ರಮತಾ ಸಾರಸನಾಥೇ ನಯನೆ ತಾವೇವ ಕರೌ ಸಯೇವ ಕೃತಕೃತ್ಯಃ ಯಾಯೇಯೌ पुण्यो भर्गम् वदति क्षेते सदार्चत स्मरति अतिमृदुलौ मम चरणावति कठिनम् ते मनो भवानीश इति विचिकित्साम् सन्त्यज शिव कथमासीद् गिरौ तथा प्रवेशः धैर्याङ्कुशेन निभृतम् रभसादाकृष्य भक्तिशृङ्खलया पुरहर चरणालाने हृदयमदेभम् बधान चिद्यन्त्रैः प्रचरत्यभितः प्रगल्भवृत्या मदवानेश मनः करीगरीयान् परिगृह्य नयेन भक्तिरज्वा परमस्थाणुपदम् दृढम् नयामुम् सर्वालङ्कारयुक्तम् सरलपदयुतम् साधुवृत्ताम् सुवर्णाम् सद्भिः संस्तूयमानम् सरसगुणयुतम् लक्षिताम् लक्षणाढ्याम् उद्यद्भूषा विशेषामुपगत विनयाम् द्योतमानार्थरेखा कल्याणीम् देव गौरी प्रिय मम कविता कन्यकाम् त्वम् गृहाण इदम् ते युक्तम् वा परमशिव कारुण्य जलधे गतौ तिर्यग्रूपम् तव पदशिरो दर्शन धिया हरिब्रह्माणौ तौ दिवि भुवि चरन्तौ श्रमयुतौ कथम् शम्भो स्वामिन् कथय मम वेद्योऽसि पुरतः स्तोत्रेणालमहम् प्रवच्मि न मृष देवा विरिञ्चादयः स्तुत्यानाम् गणना प्रसङ्गसमये त्वामग्रगण्यम् विदुः माहात्म्याग्रविचारण प्रकरणे धानातुषस्तोमवत् धोतास्त्वाम् विदुरुत्तमोत्तम फलम् शम्भो भवत्सेवकाः